चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवण्यासाठी हात तोडगा। ऊस बिलांची वाढती थकबाकी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं साखर उद्योगासाठी आणखी 10,540 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे। साखर कारखान्यांना अल्पमुदतीच्या कर्जाच्या माध्यमातून हे पॅकेज दिलं जाणार आहे। या पॅकेजमुळे व्याज अनुदान रूपानं सरकारी तिजोरीतून 1,054 कोटी रुपये खर्च होणार आहेत। यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांची ऊस बिल थकबाकी 20,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा पॅकेजचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत सरकारनं म्हटलं आहे की शेतकऱ्यांची थकीत देणी भागवण्यासाठी अर्थविषयक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीनं हा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतला आहे। यात 7,900 कोटी रुपयांच्या कर्ज योजनेची रक्कम 10,540 कोटी रुपये अशी वाढवण्यात आली आहे। 2018-19 या साखर हंगामातही अतिरिक्त साखर उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे। साखरेला मागणी कमी असल्यानं साखर कारखान्यांकडे कॅश फ्लो कमी आहे। परिणामी शेतकऱ्यांची देणी 20,000 कोटींच्या पलीकडे गेली आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे। अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची देणी भागवण्यात येणार आहे। त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा यासाठी बँकांनी संबंधित साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांचे डिटेल्स घेण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे थकबाकीची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केली जाणार आहे। ज्या कारखान्यानं आतापर्यंत या हंगामातील किमान 25% तरी FRP भागवली आहे त्या कारखान्यांनाच या अल्पमुदतीच्या कर्ज योजनेचा लाभ मिळेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सरकारनं देशांतर्गत बाजारासाठी साखरेच्या किमान विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करून 31 रुपये प्रति किलो दर केला आहे। त्यानंतर 2 आठवड्यातच सरकारनं साखर उद्योगासाठी आणखी एक पॅकेज जाहीर केलं। गेल्या हंगामात देशात 325 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। यंदाच्या हंगामात उत्पादन 307 लाख टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे। देशातील बाजारपेठेची गरज 260 लाख टन आहे। त्यामुळेच यंदाचा हंगाम सुरू होताना देशात 100 लाख टन साखर साठा होता। गेल्या 1.5 वर्षात सरकारकडून साखर उद्योगासाठी काही आश्वासक पावलं उचलली जात आहेत। त्यामध्ये साखरेच्या आयातीवर 100% आयात शुल्क लावण्यात आलं असून निर्यातीवरील शुल्क रद्द करण्यात आलं आहे। तसंच गेल्या वर्षी सरकारनं साखर उद्योगासाठी 8,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं। त्यातील 4,440 कोटी रुपये हे कारखान्यांना अल्पमुदतीच्या कर्ज योजनेतून देण्यात आलं होतं। तसंच 30 लाख टन बफर स्टॉक करण्यात येत असून त्यासाठी कारखान्यांना अनुदान देण्यात येणार आहे। स्टॉकसाठी स्वतंत्रपणे 1,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्यात येत आहे। त्याचबरोबर सरकारनं 50 लाख टन साखर निर्यातीचं टार्गेट निश्चित केलं आहे।